पुढची नोंद आहे खारफुटी, इंग्रजीमध्ये मॅनग्रोव्ह. उष्णकटिबंधातील समुद्र किनाऱ्यावर सागरी लाटांचा प्रभाव असणाऱ्या दलदलयुक्त प्रदेशात आणि नद्यांच्या मुखप्रदेशात आढळणारे सदाहरित लहान वृक्ष किंवा झुडपे म्हणजे खारफुटी. खारफुटी अर्थात कच्छ वनस्पती हा अनेक जातींच्या वनस्पतींचा एक समूह म्हणजेच वनश्री आहे. खाऱ्या पाण्यात साधारण भरतीच्या पाण्याच्या पातळीपासून ते ओहोटीच्या पाण्याच्या पातळीपर्यंतच्या पट्ट्यामध्ये ही वनश्री आढळते. भारताच्या पश्चिम किनाऱ्यावर आणि पश्चिम बंगालच्या सुंदरबनमध्ये खारफुटी वाढलेली दिसते. अमेरिकेच्या संयुक्त संस्थानातील फ्लॉरिडा राज्याच्या दक्षिण भागापासून ते मध्य अमेरिकेच्या किनारी भागापर्यंत प्रामुख्याने तांबडी खारफुटी आढळते. याशिवाय कॅलिफोर्नियाचा किनारा, पूर्व आफ्रिका आणि इंडोनेशिया यांच्या किनारी भागातही ती आढळते. खारफुटी क्वचित 12 मीटरपेक्षाही अधिक उंच वाढते. या वृक्षाच्या जाळीदार फांद्या फुलांच्या झुपक्यांनी बहरतात. पाने अंडाकृती आणि चिवट असतात. फुले लहान 4 पाकळ्यांची, पिवळ्या रंगाची आणि शंकूच्या आकृतीची असतात. फळे लालसर तपकिरी आणि 25 मिलीमीटर लांबीची असतात. प्रत्येक फळामध्ये एकच बी असते. झाडावर लटकत असतानाच त्यांच्या बीजांना अंकुर फुटतात. अंकुर 25 ते 30 सेंटीमीटर लांब वाढतात. ते झाडावर भाल्यासारखे लोंबत राहून खाली पडतात. पाण्यावर तरंगत ते वाहत जातात. खाऱ्या व मऊ चिखलात रुतून त्यांच्यापासून नवीन झाडांची निर्मिती होते. या झाडांच्या खोडातून काही मुळ्या बाहेर वाढतात आणि पुन्हा जमिनीकडे वळून मातीत जातात. त्यामुळेही नवीन वनस्पतींची निर्मिती होते. खारफुटीमधील अनेक वनस्पतींमध्ये जाड आणि मांसल पानं, टेकूप्रमाणे आधार देणारी मुळं आणि जमिनीतून बरीच वर वाढणारी काही श्वसनमुळं ही वैशिष्ट्ये आढळतात. एकदा तोडल्यावर पुन्हा जलद वाढण्याबद्दल ही झाडे प्रसिद्ध आहेत. या वृक्षांची मुळे आणि फांद्या यांच्या जाळीदार अडथळ्यामुळे सागराकडून वाहत आलेला गाळ आणि लाकडे अडवली जातात. त्यामुळे तेथे घट्ट जमिनीयुक्त नैसर्गिक बांध निर्माण होतात. खारफुटीचे लाकूड चमकदार असले तरी आर्थिकदृष्ट्या ते फारसे उपयुक्त नसते. मोठ्या झाडांचे लाकूड बंदरातील गोदी आणि धक्के बांधण्यासाठी वापरले जाते, कारण या वनस्पतीचे लाकूड पाण्यात कुजत नाही, तसेच त्याला कीड लागत नाही. तांबड्या खारफुटीच्या सालीपासून टॅनिन हा पदार्थ मिळतो. टॅनिनचा उपयोग कातडी कमावण्यासाठी, रंगवण्यासाठी आणि माशांची जाळी मजबूत बनवण्यासाठी केला जातो. आग्नेय आशियात या लाकडाचा उपयोग बांधकामासाठी, लोणारी कोळसा तयार करण्यासाठी आणि सरपण म्हणून केला जातो. खारफुटीच्या दाट झाडीमुळे समुद्र आणि जमीन तसेच खाडी किनारा आणि त्यावरील प्रदेश यात एक हिरवी भिंत निर्माण होते. त्यामुळे किनाराजवळच्या जमिनीची पाण्यापासून होणारी धूप थांबते. भूसंरक्षणाच्या दृष्टीने या वनस्पती अतिशय महत्वाच्या आहेत. त्यांच्यामुळे इतर वनस्पती आणि जीवसृष्टीचे संरक्षण होते. जलचर प्राण्यांना संरक्षण मिळते. मासे, खेकडे, झिंगे वगैरे प्राणी येथे अंडी घालतात. पिले मोठी झाली की समुद्राकडे जातात. या वनस्पती समूहात झिंगे चांगले वाढतात. खारफुटीची वने असलेल्या सर्व ठिकाणी सागरी लाटांपासून संरक्षण मिळते. खारफुटीच्या 4 जाती अमेरिका व आफ्रिकेच्या पश्चिम किनाऱ्यावर प्रामुख्याने आढळतात. पूर्व आफ्रिका, आशिया आणि पश्चिम पॅसिफिक भागात 10 जाती मिळतात. सुंदरबनातील खारफुटीत 12 कुलातील सुमारे 21 जाती आढळतात. ही नोंद वसंत चौधरी यांनी लिहिली आहे.